नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. संयुक्त राष्ट्रा सारक्या बहुपक्षीय मंचा सयत संवसारीक म्हत्वाच्या प्रस्नांचेर भारताच्या भुमिकेक सतत तेंको दिल्ल्या खातीर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी पॅरग्वेची तोखणाय केल्या. काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी पॅरग्वेचे राष्ट्राध्यक्ष सांतियागो पेना पेलासियोस हांचे मदीं प्रतिनिधी मंडळ पावण्यावेल्या उलोवणी वेळार भारत आनी पॅरग्वे हांणी आपले संबंध आनीक घटमूट करपाचो निर्णय घेतला. नॅशनल बोर्ड ऑफ एग्झॅमिनेशन्स इन मॅडिकल सायन्सीस NBEMSान नीट PG 2025 परिक्षा फुडें धुकल्ल्या. भारतीय हवामान खात्यान आयज आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आनी त्रिपुरात कांय सुवातींनी घोग्यांनी पावस पडपाचो अदमास काडला. IPL क्रिकेट सर्तींत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आनी पंजाब किंग्स हांचे मदीं विजेतेपदा खातीर आज सांजवेळा 7:30 वरांचेर खेळ सुरू जातलो. आता पुराय खबरो. संयुक्त राष्ट्रा सारक्या बहुपक्षीय मंचा सयत संवसारीक म्हत्वाच्या प्रस्नांचेर भारताच्या भुमिकेक सतत तेंको दिल्ल्या खातीर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी पॅरग्वेची तोखणाय केल्या. राष्ट्रपती भवनांत पॅरग्वेचे राष्ट्राध्यक्ष सांतियागो पेना पेलासियोस हांकां येवकार दितना राष्ट्रपती मुर्मू हांणी भारत आनी पॅरग्वे हांचे संबंध मोगाचे आनी इश्टागतीचे आसात अशें सांगले. पहलगामात जाल्ल्या भिरांकूळ आतंकवादी हल्ल्या उपरांत आतंकवादाचो खर निशेध आनी एकचाराचो संदेश दिल्ल्या खातीर पॅरग्वे सरकाराचे तांणी उपकार मानले. हे बसके वेळार दोनूय फुडाऱ्यांनी हे संबंध आनीक घटमूट करपाची प्रचंड क्षमता आसा म्हूण मान्य केले. ही भेट संबंध घटमूट करपाक आनी संवादाक नवे वाठार उक्ते करपाक मदत करतली असो विश्वास तांणी उक्तायलो. भारत आनी पॅरग्वे हांणी स्वच्छ उर्जा, हरीत हायड्रोजन आनी जैव इंधन ह्या मळार आपले संबंध आनीक घटमूट करपाचो निर्णय घेतला. काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी पॅरग्वेचे राष्ट्राध्यक्ष सांतियागो पेना पेलासियोस हांचे मदीं प्रतिनिधी मंडळ पावण्यावेल्या उलोवणी वेळार हो निर्णय घेतला. पेलासियोस भारताच्या 3 दिसांच्या भोंवडेर आयल्यात. अवकाश विमान येरादारीत भारत संवसारीक फुडारी म्हूण उदेता हाचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उजवाड घालो. आंतरराष्ट्रीय हवाई येरादारी संघटनेच्या 81व्या वर्सुकी सादारण बसकेंत काल नवी दिल्लीत भारत मंडपम हांगा जाल्ल्या संवसारीक विमान येरादारी शिखर सभेच्या पूर्ण अधिवेशनांत उलोवप करतना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की फाटल्या दशकांत नागरी येरादारी विमान क्षेत्रांत इतिहासीक प्रगती जाल्या जी सर्वमान्य आसा. उडाण येवजणेचे यश भारतीय नागरी विमान येरादारी क्षेत्रातलो भांगराचो अध्याय आसा आनी भारत आता संवसारातलो 3रो व्हड देशांतर्गत विमान येरादारी बाजार जाला अशें मोदी हांणी सांगले. ह्या वेळार उलयतना नागरी विमान येरादारी मंत्री के राममोहन नायडू हांणी सांगले की फुडल्या 5 वर्सांत देशाक आनीक 50 विमानतळां विकसीत करपा खातीर सरकार वचनबद्ध आसा. नॅशनल बोर्ड ऑफ एग्झॅमिनेशन्स इन मॅडिकल सायन्सीस NBEMSान नीट PG 2025 परिक्षा फुडें धुकल्ल्या, जी ह्या म्हयन्याच्या 15 तारखेक जावपाची आशिल्ली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून NBEMSान नीट PG 2025 एकाच शिफ्टीत घेवपाचो निर्णय घेतला. अधिक परिक्षा केंद्रां आनी आवश्यक मुळाव्या सुविधांची वेवस्था करपाक ही परिक्षा फुडें धुकल्ल्या अशें बोर्डान म्हळां. नीट PG आयोजीत करपाची सुदारीत तारीख रोखडीच सुचीत करतले अशें तांणी सांगले. अल्पकालीन पूण धक्कादायक लष्करी कायदो लादल्या उपरांत सत्तेवयल्यान काडून उडयल्ल्या रूढीवादी युन सुक योल हांच्या जाग्यार नवो राष्ट्राध्यक्ष वेंचपाक दक्षिण कोरियेत मतदान सुरू आसा. फाल्यां जैतिवंत राष्ट्राध्यक्ष पदाचो सोपूत घेतले. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी नवी दिल्लीत भारत जैन शिखर परिशदेंत भारतीय भाशां खातीर स्वदेशी विकसीत सरकाराच्या निधींतल्यान AI आदारीत भारतांतले पयले स्वदेशी विकसीत मल्टी मॉडल लार्ज लँग्वेज मॉडल LLM लॉन्च केले. भारत जैनाचे उद्दिष्ट भारतांतल्या भाशीक आनी संस्कृतीक क्षेत्रांत AI विकासांत क्रांती घडोवन हाडप आसा. ह्या उपक्रमाक विज्ञान आनी तंत्रज्ञान विभाग DST फाटबळ आसा आनी ते आघाडीच्या शैक्षणीक संस्था, तज्ञ आनी नवीन सदस्यांचो एक मजबूत पंगड एकठांय हाडटा. शिखर परिषदेंत उलयतना डॉ सिंग हांणी भारत जैनाचे वर्णन नैतीक, समावेशक, बहुभाशीक आनी भारतीय मुल्या आनी नितीमत्तेत खोलायेन रुजलेले AI तयार करपाचे राष्ट्रीय ध्येय म्हूण केले. ही माची मजकूर, भाषण आनी प्रतिभा पद्दती एकठांय करता. 22 भारतीय भाशांमदी अखंड AI उपाय दिता. हो उपक्रम भलायकी सेवा, शिक्षण, शेती आनी प्रशासन ह्या सारक्या म्हत्वाच्या क्षेत्रांक सक्षम करतलो. प्रत्येक भारतीयाक समजून घेतलो आनी ताची सेवा करतलो अशें प्रदेश विशिश्ट AI उपाय प्रदान करतलो. प्रादेशीक भाशांमदी उलोवपी AI डॉक्टरांनी दुर्गम गांवांनी टेलिमेडिसिनांत क्रांती घडून हाडल्या अशें तांणी म्हळें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. भारत आणि अमेरिकेत व्यवसायांक प्राधान्यान बाजारपेठ उपलब्ध करून दिवपाची इच्छा बाळगितात असे वाणिज्य मंत्री पियुष गोयल हांणी सांगला. पॅरिसात पत्रकाराकडे उलयताना तांणी सांगले की प्रस्तावित द्विपक्षीय वेपार कबलातीचेर दोनूय देश एकठांय येवन वावुरतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी तिख्या आणि एल्युमिनियमाचेर दर दुपेटीन 50% वाढोवपाची घोषणा केल्या हाचेर विचारतकूच गोयल हांणी सांगले की हे सगळे प्रस्न द्विपक्षीय रितीन सोडोवपाक दोनूय देश एकठांय येवन वावुरतले. वेपार आणि गुंतवणूक वाढोवपा खातीर फ्रेंच फुडारी आणि व्यावसायिक प्रतिनिधी कडेन उलोवणी करपा खातीर गोयल पॅरिसाच्या अधिकृत भेटीचेर आसात. फेब्रुवारीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी परस्पर फायद्या बहुक्षेत्रीय द्विपक्षीय वेपार कबलात बीटीएच्या पहिल्या टप्प्याचेर वा सप्टेंबर ऑक्टोबर 2025 वाटाघाटी करपाची येवजण जाहीर केली. गोयातल्या खासगी टॅक्सी चालकांनी गोय सरकाराच्या टॅक्सी एग्रिगेटर एप सुरू करपाचे येवजणेक विरोध केला. या टॅक्सी चालकांच्या म्हणण्याप्रमाण एपावरवी सेवा सुरू केल्यार तांचो टॅक्सी व्यवसायाचेर वायट परिणाम जातलो आणि थळाव्या टॅक्सी चालकांच्या उदरनिर्वाहाक धोको निर्माण जातलो. गोयातल्या काही टॅक्सी चालकांनी कॅब एग्रिगेटर एपाच्या मसुद्याच्या प्रस्तावा संबंधी लेखी हरकती आणि सुचोवण्यो सादर केल्यात. काल पणजे टॅक्सी चालकांचो पंगड जमून आपलो हुस्को उक्तायलो. उत्तर गोंय जिल्हा दंडाधिकाऱ्यान कलम 144 लागू केल्ल्यान टॅक्सी चालकांनी शिस्तबद्ध पद्धतीन संबंधित खात्याकडे आपली हरकत सादर केली. भारतीय हवामान खात्यान आयज आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरात काय सुवातींनी घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास काढला. आयएमडीच्या म्हणण्याप्रमाण आज अरुणाचल प्रदेश, उदेंत राजस्थान, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, केरळ, माहे, कोकण, गोय, पंजाब आणि उत्तराखंडात काय सुवातींनी घोग्यांनी पाऊस पडपाची शक्यता असा. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्तिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली हांगाय आज काय सुवातींनी गडगड वीज आणि वादळी वारे हांचे वांगडा हलको ते मध्यम प्रमाणात पाऊस पडटलो असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. फुडल्या 2 खातीर ओडिशा, गंगेटीक, अस्तंत बंगाल, दर्यादेग आंध्र प्रदेश, यानम, तमिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल हांगा उष्ण आणि दमट हवामानाची शक्यताय असा. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल 2025 सर्तींत अहमदाबादाच्या नरेंद्र मोदी स्टेडियमार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हांचे मदीं विजेतेपदा खातीर आज सांजवेळा 7:30 खेळ जातलो. चंदीगडात जाल्ल्या पहिल्या क्वॉलिफायरात रजत पाटीदाराच्या फुडारपणाखाला आरसीबीन आपल्या प्रतिस्पर्ध्यांचेर आघाडी घेतल्या कारण चंदीगडात जाल्ले पहिले क्वॉलिफायरात 8 हरवून फायनलीत थेट प्रवेश मिळयला. पूण दुसऱ्या क्वॉलिफायरात मुंबई इंडियन्सा आड जाल्ल्या पराभवातल्यान पंजाबाक परत खेळपाची संद मेळ्ळी. प्रो कबड्डी लीग पीकेएलच्या इतिहासातलो सगळ्यात यशस्वी खेळगडो प्रदीप नरवाल हाणें पीकेएल 12 खेळगड्यांच्या लिलावा वेळार विक्री जावंक नाशिल्ल्यान खेळांतल्यान निवृत्ती घेतिल्ल्याची घोषणा केल्या. 28 पिरायेच्या ह्या तरणाट्यान खेळा प्रसारका वांगडा लायव्ह सत्रांत ही घोषणा केली. आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट काय मुखेल खबरो. संयुक्त राष्ट्रासारख्या बहुपक्षीय मंचासहित संसारिक महत्वाच्या प्रस्नांचेर भारताच्या भूमिकेक सतत तेको दिल्ल्या खातीर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी पॅरग्वेची तोखणाय केल्या. काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पॅरग्वेचे राष्ट्राध्यक्ष सांतियागो पेना पेलासियोस हांचे मदीं प्रतिनिधीमंडळ पावण्यावेल्या उलोवणी वेळार भारत आणि पॅरग्वे हांणी आपले संबंध आनीक घटमूट करपाचो निर्णय घेतला. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झॅमिनेशन्स इन मेडिकल सायन्सीस NBEMS नीट PG 2025 परिक्षा फुडें धुकल्ल्या. भारतीय हवामान खात्यान आयज आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आनी त्रिपुरात काय सुवातींनी घोग्यांनी पावस पडपाचो अदमास काढला. आयपीएल क्रिकेट सर्तींत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आनी पंजाब किंग्स हांचे मदीं विजेतेपदा खातीर आज सांजवेळा 7:30 खेळ जातलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजे 6:30 नमस्कार.